मत्तय अध्याय 11। येशूने त्याच्या 12 शिष्यांना ह्या गोष्टी सांगण्याचे संपिल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला। बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता। त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले आणि त्याला विचारले,
जो येणार होता तो तूच आहेस किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?
येशूने उत्तर दिले,
जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा। आंधळे पाहू शकतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते। धन्य तो पुरुष जो माझ्यामुळे अडखळत नाही।
मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला,
तुम्ही वैरान प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? तुम्ही काय पाहायला गेला होता? तलमवस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय? तलमवस्त्र घालणारे राजांच्या राजवाड्यात असतात। तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय, मी तुम्हाला सांगतो, आणि संदेष्ट्यांपेक्षा अधिक असा योहान होता। त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे, पहा, मी माझ्या दूताला तुझ्या पुढे पाठवितो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील। मी तुम्हाला खरे सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कुणी झाला नाही। तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून आत्तापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचा स्वीकार व प्रसार प्रभावीपणे करीत आहेत, कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले। आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलिया तो हाच आहे। ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको। या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे। ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजविले तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडून घेतले नाही। योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्याला भूत लागले आहे। इतरांप्रमाणेच मनुष्याचा पुत्र खात पित आला। लोक म्हणतात, पहा हा किती खातो किती पितो, जकादार व पापी लोकांचा मित्र। परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते।
तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चाताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला।
हे खोराजिना, तुझा धिक्कार असो। हे बैतसदा, तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोन पाट निसून व अंगाला राख फासून पश्चाताप केला असता। पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल। आणि तू कफरनहूमा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते शहर आत्तापर्यंत टिकले असते। पण मी तुम्हा सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल।
मग येशू म्हणाला,
हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे उपकार मानतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या। होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला असेच करायचे होते। माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही। जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही माझ्याकडे या, आणि मी तुम्हाला विश्रांती देईन। माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांती मिळेल, कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे।